ಜೀವಾಲಾ ವಾಟದಾವ ದೇವಾ ನಶ್ವರ್ಯಾದ ಹಾಲಾ ಹಾತ ಲಾವ ದೇವಾ ಗಗಣ श्री स्वामी समर्थ नामात सुखाचा अर्थ तुझ वीण जगने व्यर्थ बोला श्री स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ नामात सुखाचा अर्थ तुझ वीण जगने व्यर्थ
अवतारी तू निर्गुण देवा निराकारी तू धावलेशी हा केला भक्ताचा कैवारी तू चराचर हे तुझे रूप रे तूच माया नि तूच सुख रे पावन झाले तन मन सारे कैसा उपकारी तू सारे डाव तुला ठाव तूच करता करविता व्याकुळ भोळ्या जीवाला तूच घास भरविला तुझ्या सेवेत जीवली ना कसली ही ना शर्त बोला श्री स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ नामात सुखाचा अर्थ तुझ वीण जगने व्यर्थ
श्री स्वामी समर्थ नामात सु अवतार था।